नमस्कार मंडळी.
नमस्कार.
महाराष्ट्राच्या नांदेड जिल्ह्यातील किनवट तालुक्यात माहूर नावाचं मोठं पुण्यक्षेत्र आहे. आणि या देवीचे नाव रेणुका देवी आहे. या शक्ती देवतीची हजारो वर्षापासून पूजा चालू आहे. या देवीला पार्वतीचे दुसरे रूप मानतात. ती भक्तांना तारण्यासाठी आणि दुष्टांना मारण्यासाठी विविध अवतार धारण करते. तिला जगदंबा म्हणतात. जगदंबा म्हणजे जगाची माता म्हणतात. याच रेणुका मातेची कथा आज आपण गायची आहे. त्याआधी रेणुका देवीला आपण वंदन करूया. माहूरगडाच्या डोंगराला रेणुका आई तुझ्या दरबाराला. माहूरगडाच्या डोंगराला रेणुका आई तुझ्या दरबाराला. सांभाळ आपल्या लेकराला आई रेणुका आलो मी मंदिराला. सांभाळ आपल्या लेकराला आई रेणुका आलो मी मंदिराला.
सांभाळ आपल्या लेकराला आई रेणुका आलो मी मंदिराला. सांभाळ आपल्या लेकराला आई रेणुका आलो मी मंदिराला.
माहूरगडाच्या डोंगराला रेणुका आई तुझ्या दरबाराला. माहूरगडाच्या डोंगराला रेणुका आई तुझ्या शिखराला उभी असे तू आधाराला. सांभाळ आपल्या लेकराला आई रेणुका आलो मी मंदिराला. सांभाळ आपल्या लेकराला आई रेणुका आलो मी मंदिराला.
सांभाळ आपल्या लेकराला आई रेणुका आलो मी मंदिराला. सांभाळ आपल्या लेकराला आई रेणुका आलो मी मंदिराला.
तुझ्या आलो मी दरबारात श्री असू दे तुझा गहात. ताली उठे तर संभाळाला तुमतून वाजू दे राऊळाला. ताली उठे तर संभाळाला तुमतून वाजू दे राऊळाला. सांभाळ आपल्या लेकराला आई रेणुका आलो मी मंदिराला. सांभाळ आपल्या लेकराला आई रेणुका आलो मी मंदिराला.
रेणुका आई तुझ्या दरबाराला.
का देवीचे गुणगान गाण्यासाठी शब्द अपुरे पडतील, कारण का या देवीची महत्त्व पुराणात वर्णन केलेले आहे। गुरुदत्तात्रयाने या मातेचे स्तवन केले आहे। अहो एवढेच काय, ब्रह्मदेवाने सुद्धा या मातेचे गुणगान गायले आहे। सर्व देवाने ऋषी मुनींनी या देवीची स्तुती केली आहे। संत एकनाथापासून तर माहूर येथील विष्णुदासासारख्या अनेक थोर कवीने या मातेची महत्त्व लिहिली आहे। अशी ही देवी या माहूर गडाला कशी आली सांगायला पाहिजे,
सांगितलं पाहिजे।
देवी रेणुका ही एका आश्रमात, देवी रेणुका ही एका आश्रमात जमद आग्नी सवे होती राहत, पती पत्नी होते मोठ्या आनंदात, पाच मुल त्यांना झाली जन्मात, अनसुखी होते सारे संसारात,
सुखी होते सारे संसारात। तपस्वीची पत्नी होती, ते भागीरथी नदीच्या तीरावर एका आश्रमात राहत होते। त्यांच्याकडे कल्पतरू आणि कामधेनू असल्यामुळे त्यांना जे पाहिजे ते मिळत असे। येणारे जाणारे वाटसरू ऋषी मुनी साधू संत तेथे पोट भरून जेवून आणि दान घेऊन जात असत। हा चमत्कार नारदानी कार्तवीर्य राजाच्या कानावर घातला, तेव्हा त्या कार्तवीर्य या राजाने काय केले, लाव लष्कर घेऊन संगतीला, लाव लष्कर घेऊन संगतीला, कार्तवीर्य राजा गेला आश्रमाला, बायका मुले होते त्याच्या जोडीला, संत्री मंत्री सारे त्याच्या मदतीला, आण भेटला तो रेणुका मातेला, भेटला तो रेणुका मातेला।
रेणुका मातेच्या पाहून रूपाला, सूर्यवाणी तिच्या पाहून तेजाला, पशु पक्षी वेली बघून मठाला, राजाचा तापा हा दिपून या गेला, अहो देवीन सन्मान केला,
देवीन सन्मान केला।
आश्रमाची महत्त्व गायल्यामुळं कार्तवीर्य राजा आश्रमात आला। बरोबर त्याने आपल्या बायका, लष्कर, प्रधान, नौकर, चाकर या सगळ्यांना आणले। सगळ्यांना घेऊन तो जमदाग्नी आणि रेणुका देवीच्या आश्रमात शिरला। रेणुका मातेचे रूप आणि तेज पाहून आणि आश्रमातील पशु पक्षी वृक्ष वेली पाहून थक्क झाला। आणि मग रेणुका मातेने काय केले, सर्वांनी राजाचे स्वागत हो केले, सर्वांनी राजाचे
घरी स्वागत होते हजारो लोकांना भोजन घातली थोड्याशा वेळेत कश काय घडली राजाला मोठेच कोडे हे पडले अहो राजाला सारे कळाले
राजाला म्हणाला
काय म्हणाला
हे राजन
राजे
इंद्राने दिलेली ही काम धेनू ही गाय रेणुका राजाने आपल्या कन्येसाठी अदितींच्या सेवेसाठी ही मला आहेर दिलेली आहे मी तुला ते देऊ शकणार नाही तेव्हा राजा क्रोधाने म्हणाला तू जर काम धेनू गाय जर मला नाही दिलीस तर मी जबरदस्तीने घेऊन जाईन तेव्हा रेणुका माता ती राजाला काय म्हणाली
अरे अरे राजा अश करू नको अरे अरे राजा तू अश करू नको हात मी जोडीत गाय नेऊ नको माझ्या रे जीवाला दुःख देऊ नको शहाणा असू निवेडा होऊ नको अन जबरदस्ती आता करू नको
तिच्याकडे धावला तोच काम धेनू गायीने हंबरडा फोडला रेणुका मातेने तिला मिठी मारली परंतु दुष्ट राजाने रेणुका मातेला बाजूला भिरकावून दिलं आणि काम धेनू गायीला उडीत नेऊ लागला तेव्हा आश्रमात अहंकार कसा माजला
काम धेनूच्या अंगा अंगातून हजारो सैनिक झाले निर्माण राजाच्या सैन्यावर पडले तुटून सैन्य राजाचे टाकले मारून अन राजा खवळला पाहून पतीच्या पडली अंगावर वार झेलू लागे आपल्या देहावर अन रक्त बंबाळ शरीर कामधेनू आपल्या शिंगाच्या माऱ्यान कामधेनू आपल्या शिंगाच्या माऱ्यान करू लागली राजाला हैराण मारू लागली आपल्या खुरान राजान तेव्हा त्या आपल्या तलवारीन अन जमत अग्नीचा घेई प्राण
काम धेनूला राजा उडून नेऊ लागला तेव्हा तिच्या अंगातून हजारो सैनिक निर्माण झाले राजाच्या सैन्यावर तुटून पडले त्याने राजाच्या सैन्याचा नाश केला राजा खवळला आणि तो जमत अग्नीवर तलवारीने वार करू लागला त्यावेळी रेणुका माता आपल्या पतीच्या अंगावर पडून वार आपल्या अंगावर झेलू लागली 21 वार तिच्या अंगावर झाले अंगातून रक्त वाहू लागले काम धेनू गाय सुद्धा आपल्या शिंगांनी आपल्या खुरांनी राजाचा प्रतिकार करीत होती परंतु राजाने तलवारीने त्या जमदग्नीला ठार केले तेव्हा रेणुका माची अवस्था काय वर्णावी
रेणुका आक्रोश करू लागली रेणुका आक्रोश करू लागली आपले चके सती तोडू लागली, धाय मोकलून लोळू लागली, प्रेताला धरून रडू लागली, आणि अश्रून काया भिजली सौभाग्याचं माझ कुंकू हे पुसले, घर तुला कारे माझेच दिसले, विशेषण तुला मी देऊर कसले, आन तोंडाला काळे फास
प्रेतावर पडून आक्रोश करू लागली, 21 वार अंगावर झेलले होते, अंगातून रक्त वाहत होते, कामधेनू गाय सुद्धा जखमी झालेली होती, त्यामुळे दुःखी कष्टी होऊन कामधेनू गाय आकाशात उडाली आणि इंद्रलोकी निघून गेली। संतप्त झालेला राजा आकाशाकडे पाहतच राहिला आणि खाली मान घालून निघून गेला। जखमी रेणुका मातेने तपश्चर्या करीत असलेल्या आपल्या बाळ परशुरामास हाक मारली, तो धावत झाला आणि त्याने हे दृश्य आश्रमात काय पाहिले,
परशुराम मुलगा धावून आला, परशुराम मुलगा धावून आला, पिता होता त्याचा मरून पडलेला, पिता होता त्याचा मरून पडलेला, रक्ताच्या थारोळी आई दिसली त्याला, रक्ताच्या थारोळी आई दिसली त्याला, आश्रम सारा तो उद्ध्वस्त झाला, आश्रम सारा तो उद्ध्वस्त झाला, मग क्रोधाने लाली लाल झाला,
क्रोधाने लाल झालेल्या परशुराम बाळाने आपल्या रेणुका मातेला विचारलं, हे माते हे अधम कृत्य करणाऱ्याचे नाव मला सांग, मी माझ्या परशुने त्याचा वध करतो। मातेने सर्व हकीकत सांगितली, तेव्हा परशुराम म्हणाला, माते त्या दुष्ट राजाचे हजार हात मी तोडून टाकीन आणि या पृथ्वीवरील सर्व क्षत्रिय राजे मी नष्ट करीन। यावर माता रेणुका काय म्हणाली,
प्रतिज्ञा तू बाळा करशील बुरी, प्रतिज्ञा तू बाळा करशील पुरी, विश्वास माझा आहे तुझ्यावरी, प्रसंग दुःखाचा आहे आपल्यावरी, प्रसंग दुःखाचा आहे आपल्यावरी, तुझे पिता आता गेले देवा घरी, तुझे पिता आता गेले देवा घरी, अन अंतविधी त्यांचा तू करी,
अंतविधी त्यांचा तू करी,
हात जोडून आम्हा दोघांना कावडीत घालून, आम्हा दोघांना कावडीत घालून, आश्रमामधून चलावी घेऊन, आश्रमामधून चलावी घेऊन, अन दुःख हे सारे गिळून,
दुःख हे सारे गिळून, दुःख हे सारे गिळून,
आकाशवाणी जित होईल धरणीवर, आकाशवाणी जित होईल धरणीवर, त्याच जागी आमचा अंत्यविधी कर, त्याच जागी आमचा अंत्यविधी कर, सांगितलेलं सार ध्यानामध्ये धर, आवर तू आता ह्या दुःखाचा पूर, अन नको मनी आता का होऊर जी,
नको मनी आता का होऊर जी, नको मनी आता का होऊर,
जगणार नाही,
जगणार नाही,
तुझे पिताही तुला सोडून गेले,
गेले,
आता एक कावड घे, एका बाजूला तुझ्या पित्याला ठेव, दुसऱ्या बाजूला मला ठेव, पृथ्वीच्या पाठीवर जेथे आकाशवाणी होईल तेथे तू आमचा अंत्यविधी कर। मग परशुराम आपल्या माता पित्यांना कावडीत घालून पुढे कसा निघाला?
परशुरामान माता पित्याला कावडीत घालून घेऊन खांद्याला गेला तो अनेक तीर्थक्षेत्राला भेटला तो अनेक साधू संताला अन अखेर माहूर गावाला आला जी।
अखेर माहूर गावाला आला जी। अखेर माहूर गावाला आला
जी। तिथं आकाशवाणी झाली आकाशाला आकाशवाणी ऐकून थांबला जाग्याला माहूर बागा त्या उंच डोंगराला हजारो तपस्वी बसती तपाला दत्ताच हण होत माहूर गडाला पाहिलं दत्तान परशुरामाला पाहिलं दत्तान परशुरामाला अन दत्तानी दर्शन दिलं त्याला
दत्तानी दर्शन दिलं ¡Gracias!
मनी वास तुझा आई कला गुण सत्व गुण सर्व तुझा ठाई योगी मुनि यांच्या मनी वास तुझा आई कला गुण सत्व गुण सर्व तुझा ठाई वस्ती गडावरी काशी द्वारका वस्ती गडावरी काशी द्वारका तूच यल्ल माग देवी तूच रेणुका तूच यल्ल माग देवी तूच रेणुका
तूच यल्ल माग देवी तूच रेणुका तूच यल्ल माग देवी तूच रेणुका
तूच चंडी काग जगी तूच अंबिका तूच चंडी काग जगी तूच अंबिका तूच यल्ल माग देवी तूच रेणुका तूच यल्ल माग देवी तूच रेणुका
तूच यल्ल माग देवी तूच रेणुका तूच यल्ल माग देवी तूच रेणुका तूच यल्ल माग देवी तूच रेणुका
परशुरामाना दत्तात्रयांनी दर्शन दिले कावडीतील रेणुका मातेला पाहताच दत्तात्रयांनी तिला वंदन केले आणि दत्तात्रय म्हणाले देवी या जगात तू एकटीच वंदनीय आहेस कारण परशुरामासारखा वीर तुझ्या पोटी जन्माला आला आहे एवढे बोलून ते परशुरामाला म्हणाले बाळ या ठिकाणी तू तुझ्या माता पित्यांचा अंत्यविधी कर तेव्हा रेणुका माता सती जाण्यास तयार झाली म्हणून परशुराम आपल्या मातेला काय म्हणतो
पित्या बरोबर सती तुझा शील पित्या बरोबर सती तुझा शील आईच्या प्रेमान कशी बोलशील आईच्या प्रेमान कशी बोलशील मला भेटायला कधी गईशील मला भेटायला कधी गईशील आसू डोळ्याच कधी पुसशील आसू डोळ्याच कधी पुसशील आन विचार पुस कधी करशील
आई
सती जाणार या कल्पनेनं परशुरामाला अश्रू आवरेना त्याने आपल्या आईला समजवण्याचा प्रयत्न केला तो म्हणाला आई तू जाऊ नकोस मला या जगी पुरता करू नकोस तू गेल्यानंतर मला या जगात कोण आहे यावर रेणुका माता म्हणाली बाळा शोक आवर आणि चित्तेला अग्नी देऊन माझे न पाहता निघून जा त्याप्रमाणे परशुरामाने चित्तेला अग्नी डाग दिला आणि तिथून जाऊ लागला परंतु आईच्या प्रेमामुळे त्याने मागे पाहिले आणि अग्नीतून वर येत असलेली रेणुका माता अर्ध्यावरच थांबली तिचे फक्त शिरच वर आले आणि धड होत ते जमिनीत राहिले तेव्हा ही माता परशुरामाला काय म्हणाली
कशाला तू बाळा मागे पाहिले कशाला तू बाळा मागे पाहिले अग्नीत आता मी अर्धी राहिले शिर फक्त माझे आता वर आले वर येण्याचे आता बंद झाले अन तेवढे तरी तुझला मिळाले
तेवढे तरी तुझला मिळाले तेवढे तरी तुझला मिळाले
अर्ध्या या रूपात इथे राहणार अर्ध्या या रूपात इथे राहणार भक्तासाठी इथे निवास करणार येणाऱ्या भक्ताला प्रसन्न होणार येणाऱ्या भक्ताला प्रसन्न होणार माहुरगडावर दर्शन देणार माहुरगडावर दर्शन देणार अन भक्तांची आई होणार
भक्तांची आई होणार भक्तांची आई होणार
अशा तऱ्हेने आई वडिलांना अग्निप्रसाद दिल्यावर तू जाऊ लागला परंतु आईच्या प्रेमामुळे त्याने मागे पाहिले त्यामुळे ती वरिण्याची थांबली आणि रेणुका माता अर्ध्यावर राहिली तिनं परशुरामाला दर्शन दिलं आईला पाहून आपल्या पित्याची हत्या करणाऱ्या त्या दुष्ट राजाची आठवण झाली मग त्या दुष्ट राजाला परशुराम ठार करण्याकरिता कसा निघाला
परशुराम निघे परशुभेवुनाल परशुराम निघे परशुभेवुनाल राजाचे हजार हात तोडून राजाचे हजार हात तोडून दुष्ट राजाचा वध करून दुष्ट राजाचा वध करून अलंकार राजाचे आला घेऊन अलंकार राजाचे आला घेऊन अन दाखविले आईला येऊन
दाखविले आईला येऊन
कर्तव्य केले
पुत्राचे कर्तव्य पुत्राचे कर्तव्य
सारा क्षत्रियांचा केला निपात सारा क्षत्रियांचा केला निपात तुझ्या समशूर कोणी ना जगात तुझ्या समशूर कोणी ना जगात अमर तू झाला जतिनी लोकात अमर तू झाला जतिनी लोकात आनंद होतो मनात
आनंद होतो मनात आनंद होतो मनात
अशा प्रमाणे रेणुका माता माहूरगडावर राहू लागली पराक्रमी परशुरामान श्री शंकराच्या वरान श्री शंकराच्या आशीर्वादान दुष्ट राक्षसाचे हजार हात तोडून त्याच्या सर्व राक्षसाचा नाश केला आणि त्या राजाची सर्व अस्त्र आणि अलंकार त्यानं आपल्या आईला आणून दाखवले
दाखवले
अशा प्रमाणे रेणुका मातेला दिलेलं वचन परशुरामानं खरं केलं
खरं केलं
असा हा परशुराम ज्याने तीन वेळा पृथ्वी निक्षत्रिय
केली
असा हा परशुराम कोण होता बरं
कोण होता बरं
परशुराम विष्णूचा अवतार परशुराम विष्णूचा अवतार सहावा अवतार घेऊन पृथ्वीवर सहावा अवतार घेऊन पृथ्वीवर दुष्ट दैत्यांचा करण्या संहार दुष्ट दैत्यांचा करण्या संहार अन जन्म घेतला धरणीवर
जन्म घेतला धरणीवर जन्म घेतला
असं माहूरच महत्व थोर अन नांदड पासून नाही हो दूर
नांदड पासून नाही हो दूर नांदड पासून नाही हो दूर
अशा या रेणुका मातेचं मंदिर
मंदिर
उंच डोंगरावर बांधलेलं आहे
बांधलेलं आहे
देवीच्या साडेतीन पीठापैकी एक मूळ पीठ असल्याने येथे अनेक पंथाची यात्रेकरू येतात
येतात
या देवीला कोणी एकवीरा म्हणतात तीच कारल्याची एकवीरा देवी
देवी
कोणी यल्लम्मा सुद्धा म्हणतात
आहे
माहूरच्या मंदिरात या मातीची तांदळा मूर्ती आहे सणावाराला ती कशी सजते
कशी सजते
कशी नटते
कशी नटते
सांगायला पाहिजे
सांगितलं पाहिजे
रेणुका माता ही किती हो सजते रेणुका माता ही किती हो सजते पिवळ्या रंगाची साडी नेसते पिवळ्या रंगाची साडी नेसते हिरे हिरे माणकांच्या असनी बाई सती, हिरे माणकांच्या असनी बाई सती, फुलावाणी आई सुंदर दिसते, फुलावाणी आई सुंदर दिसते, अन भक्ताला बघून हसते,
भक्ताला बघून हसते, भक्ताला बघून हसते,
कुकवासातीच्या भाळी मळवट, कुकवासातीच्या भाळी मळवट, रत्न अलंकार डोईला मुकुट, रत्न अलंकार डोईला मुकुट, कानात बुगड्यानं नाकात नथ, कानात बुगड्यानं नाकात नथ, कपाळी ओंकार विडा हो मुखात, कपाळी ओंकार विडा हो मुखात, अन माया भरलेली डोळ्यात,
माया भरलेली डोळ्यात, माया भरलेली डोळ्यात,
आनंद देणारी तिला म्हणतात, आनंद देणारी तिला म्हणतात, दर्शनानं तिच्या विघ्न जातात, दर्शनानं तिच्या विघ्न जातात, भक्त संसारी सुखी राहतात, भक्त संसारी सुखी राहतात, मनोरथ सारे ते पूर्ण होतात, मनोरथ सारे ते पूर्ण होतात, अन कीर्ती अशी चव मूल खात,
कीर्ती अशी चव मूल खात, कीर्ती अशी चव मूल खात,
अशा तऱ्हेने तिच्या सौंदर्यानं आणि मायेनं जवळ घेणारी आणि भक्तांना वेळ लावणारी माहूची रेणुका, खरंच नवरात्रीला सर्व भक्तांना ती कशी दर्शन देते, बरं
कशी दर्शन देते,
नवरात्रीला जत्रा ही भरते, नवरात्रीला जत्रा ही भरते, तिच्या जत्रे मंदी लय मजा येते, तिच्या जत्रे मंदी लय मजा येते, नव दिशा मंदी नव रूप घेते, नव दिशा मंदी नव रूप घेते, दसऱ्याला आई शिलांगण खेळते, दसऱ्याला आई शिलांगण खेळते, अन सुखाचं सोन आई देते,
सुखाचं सोन आई देते, सुखाचं सोन आई देते,
आया बाया येऊन पूजा करतात, आया बाया येऊन पूजा करतात, मुला बाळासाठी नवस बोलतात, मुला बाळासाठी नवस बोलतात, भरतारासाठी सुख मागतात, भरतारासाठी ते सुख मागतात, नव दिवसाचा उपास धरतात, नव दिवसाचा उपास धरतात, अन आवडीनं प्रसाद घेतात,
आवडीनं प्रसाद घेतात, आवडीनं प्रसाद घेतात,
लाखो भक्त तिच्या दारी जमती, लाखो भक्त तिच्या दारी जमती, आनंदानं तिचा गोंधळ घालती, आनंदानं तिचा गोंधळ घालती, आईचा प्रसाद मनोभावी खाती, आईचा प्रसाद मनोभावी खाती, कण्याचा प्रसाद सर्वांना वाटते, अन साडी चोळी पेढे वाहती,
साडी चोळी पेढे वाहती, साडी चोळी पेढे वाहती,
गोदावरी काठी देवी ऊन राहिली, गोदावरी काठी देवी ऊन राहिली, आईच्या रूपात भक्तांनी पाहिली, आईच्या रूपात भक्तांनी पाहिली, भोळी भक्ती तिच्या चरणाला वाहिली, भोळी भक्ती तिच्या चरणाला वाहिली, कवी हरेंद्रानं कथाही लिहिली, अन छगन बंधुनी दाई,
छगन बंधुनी दाई, छगन बंधुनी दाई,
अशा प्रमाणे ह्या रेणुका देवीची कथा आहे. असल्यास क्षमा करावी. कथा ही संपलेली आहे. आता सर्वांनी मिळून आपण आरती गाऊया.
जय देवी भवानी, जय राम माता, परशुरामाची माता. आरती वाळू मणी भावे वाळू अंबाबाई रेणुका.
जय देवी, जय देवी भवानी, जय राम माता, परशुरामाची माता. आरती वाळू मणी भावे वाळू अंबाबाई रेणुका. जय देवी, जय देवी.
ओवाळू आरती, ओवाळू आरती अंबाबाई तुझी मूर्ती.
जय देवी, जय देवी भवानी, जय राम माता, परशुरामाची माता. आरती ओवाळू मणी भावे ओवाळू अंबाबाई रेणुका. जय देवी, जय देवी.
संभळ गर्ज लाग देवीचा, संभळ गर्ज ला अंबर भरिला.
जय देवी, जय देवी भवानी, जय राम माता, परशुरामाची माता. आरती वाळू मणि भावे वाळू अंबाबाई रेणुका. जय देवी, जय देवी.
जट विक्राळा ग आईच्या जठा विक्राळा, हाती त्रिशूळ भाला, हाती त्रिशूळ भाला दैत्य संहार केला.
जय देवी भवानी, जय राम माता, परशुरामाची माता. आरती वाळू मणी भावे वाळू अंबाबाई रेणुका. जय देवी, जय देवी.
नांदेड जिल्हा आई तुझा ग पावन झाला, माहूरगडावर, माहूरगडावर आईन रहिवास केला.
जय देवी, जय देवी भवानी, जय राम माता, परशुरामाची माता. आरती वाळू मणी भावे वाळू अंबाबाई रेणुका. जय देवी, जय देवी.
नवरात्रीला आई तुझी का जत्रा ही भरती, लाखो भक्त येती, लाखो भक्त येती तुझा दर्शन घेती.
जय देवी, जय देवी भवानी, जय राम माता, परशुरामाची माता. आरती वाळू मणी भावे वाळू अंबाबाई रेणुका. जय देवी, जय देवी.
सोळी पातळ खड नारळ होती तुझी भरती, तुझे नाम घेता, तुझे नाम घेता विघ्न दूर सरती.
जय देवी, जय देवी भवानी, जय राम माता, परशुरामाची माता. आरती वाळू मणी भावे वाळू अंबाबाई रेणुका. जय देवी, जय देवी.
जय देवी, जय देवी भवानी, जय राम माता, परशुरामाची माता. आरती वाळू मणी भावे वा